डायरेक्टर्स डायरी 25 जुलैसाठी. माणसाला मृत्यू येणं ही एक अशुभ घटना. आज ना उद्या जगातून आपण जाणार आहोत हे प्रत्येकाला माहिती असतं. जातस्यही ध्रुवो मृत्युः असं म्हटलेलंच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. अर्थात तरीसुद्धा माणूस जितका जास्त दिवस जगेल तितका आपल्या सर्वांना तो हवाच असतो. वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केल्यावर चिरंजीव या मिळणाऱ्या आशीर्वादात हाच अर्थ अभिप्रेत आहे. माणसाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी त्याचे नातेवाईक हितचिंतक नेहमीच प्रार्थना करीत असतात. अर्थात मित्रांनो, अटळ असणारा मृत्यू हा शांतपणे कुठल्याही वेदनांच्या शिवाय यावा असंही प्रत्येकाला वाटत असतं. वैद्यकीय शास्त्रानं एवढी विस्मयजनक प्रगती केली आहे की मरणाच्या दारातून माणसाला अनेक वेळा त्यानं परत आणलेलं आहे. पण असाध्य रोगामुळे असह्य वेदनांनी अंथरुणाला खिळून राहिलेल्या व्यक्तीला निश्चितच असं वाटत असणार की देवानं मला आता यातून सोडवावं. आणि तसं जर झालं तर साहजिकच इतरांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडतात, सुटला बिचारा. या संदर्भात हल्ली इच्छामरण हा शब्द बऱ्याचशा वेळेला तुमच्या कानावर पडलेला असेल. पुण्यातसुद्धा यावर एक परिसंवाद झालेला होता. जगणं हा जर व्यक्तीचा अधिकार असेल तर त्याला मृत्यूच्या अधिकाराविषयीसुद्धा माहिती असायला हवी, नव्हे तो त्याला मिळायला हवा, ही मूळ कल्पना इच्छामरणाच्या मागे आहे. माझं जीवन हे माझं आहे आणि त्याचा अंत करणं हा माझा अधिकार आहे असा विचार असणाऱ्या काही अभ्यासकांनी इच्छामरणाचा पुरस्कार करायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा डॉक्टरांना कळून चुकतं की कुठल्याही उपायांनी आपला पेशंट बरा होणार नाही आणि मृत्यू येईपर्यंत त्याच्या असह्य वेदना आपण थांबवू शकणार नाही, अशावेळी त्याला जीवनमुक्त करण्यासाठी डॉक्टरने मदत करावी का? साऱ्या जगातील तत्वज्ञाना हा प्रश्न एक आव्हान ठरत असतानाच इंग्लंडने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. 1872 साली विल्यम्स या विचारवंतानं मरण प्रक्रिया वेगाने घडवून आणणे ही संकल्पना अगदी प्रथमतः मांडली. 1935 साली डॉक्टर मिलार्ड यांनी युथनेशिया ही संस्था स्थापन केली. युथनेशिया म्हणजे रोग्याच्या अखेरच्या काळात मृत्यू जवळ आणण्यासाठी केलेली प्रक्रिया. या संस्थेनं युथनेशिया क्लब देखील ब्रिटिशमध्ये स्थापन केला. एवढंच नव्हे तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1936 साली ते बिल देखील मांडलं. 1982 पर्यंत 4 वेळा या बिलाचं फेरवाचन होऊन ते शेवटी फेटाळण्यात आलं. इंग्लंडने आतापर्यंत मर्सी किलिंगवर बराच विचार केलेला आहे. व्हॉलंटरी युथनेशिया या संस्थेनं एक्झिट हे अतिशय अर्थपूर्ण असं नाव आता धारण केलेलं आहे. एक्झिट म्हणजे बाहेर जाणं. नाटक चालू असताना नाटकातील पात्र जेव्हा रंगभूमीवरून निघून जातात त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. जीवन हे असंच जगाच्या रंगभूमीवर अव्याहतपणे चालू असलेलं नाटकच आहे. या नाटकात आपापली भूमिका पार पाडून कोण केव्हा एक्झिट घेतो यावर प्रयोग रंगणं अवलंबून. एक्झिट संस्थेच्या भारतात मुंबई आणि दिल्ली इथं शाखासुद्धा स्थापन झालेल्या आहेत. एक गोष्ट मात्र मित्रांनो जरूर लक्षात ठेवायला हवी की एक्झिट ही संस्था आत्महत्येला प्रवृत्त करणारी नाही. असाध्य शारीरिक व्याधींनी पिडलेल्यांसाठीच ही संस्था कार्यरत आहे. आता आपल्याकडे इच्छामरणावर बराच विचार सुरू झालेला आहे. पुण्यातल्या परिसंवादामध्ये शिवाजीराव भोसले यांनी यासंबंधी सविस्तर विचार मांडले. या विषयावर उलटसुलट मतं व्यक्त केली जात आहेत. इच्छामरणाला जरी कायदेशीर मान्यता मिळाली तरी कोणत्या मार्गानं ते स्वीकारावं हेही अजून अस्पष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, संत ज्ञानेश्वर यांनी इच्छामरणच पत्करलं नाही का? पुण्याचे गोपाळराव मंडलिक अखेरपर्यंत याच कामासाठी झगडले. मित्रांनो, इच्छामरणाला मान्यता मिळो वा न मिळो, अखेर एक दिवस येणारा मृत्यू शांततेनं कुठल्याही शारीरिक वेदना न होता यावा अशी इच्छा व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकणार नाही का?